तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी आनंद इंगळे. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
माझ्या समोर एक अशी पर्सनॅलिटी आहे ज्यांनी आता खर तर 28 किलो वजन कमी केलेलं आहे. वेल, मस्त आवाज, वेगळा अंदाज, रोल मोठा असो किंवा छोटा, पण अतिशय सिरियसली घेऊन त्याला 100% देण्याचा प्रयत्न करणारे, मिश्किल स्माइल देणारे आनंद इंगळे इज विथ मी. हॅलो.
हॅलो, नमस्कार.
आणि खूप भारी दिसतोय. मी पहिले तर तुला ओळखलंच नाही. तर हे 28 किलो वजन कमी करण्याचं रिझन काय होतं? तब्येतीमुळे का एखाद्या रोलसाठी?
नाही, एवढं वजन कमी करायचं कारण महत्वाचं तब्येतच असतं. एकतर माझं खूप वजन जास्त झालं होतं आणि मला कधीतरी ते करायचंच होतं, पण माझ्या उजव्या गुडघ्याचं लिगमेंट जे आहे ते फाटलं, त्याचं ऑपरेशन करायची वेळ आली होती. आणि सो मी ट्रीटमेंटसाठी म्हणून केरळला गेलो होतो त्याच्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटसाठी, आणि तिकडे तो ट्रिगर पॉईंट मला मिळाला की तिकडे माझं वजन त्या 20-21 दिवसामध्ये 7-8 किलो कमी झालं होतं. आणि मग मला असं वाटलं की नाही, आता मिळालंच आहे एक ट्रिगर, तर आपण करूया. आणि मग आल्यापासून रोज 2 तासाचं तरी एक्सरसाइज, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, आणि हेवी डाएट असं करून गेल्या 6 महिन्यामध्ये मी साधारण 28 किलो वजन कमी केलंय.
28 किलो वजन, आय कांट इव्हन इमॅजिन.
मलाही वाटलं नव्हतं, पण छान वाटतं खूप. म्हणजे आपण कधीतरी ह्या साईजचे होतो, खूप जुने काही कपडे बिपडे यायला लागतात, तर जरा मजा येते. पण अजून करायचं, अजून 10-1 किलो वजन कमी करायचं. सो आय विल बी 80.
बापरे, ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर टार्गेट. बरं, मला सांगा की तुमचं नाव कोणी ठेवलं, तुमचा जन्म कुठला आहे?
माझा जन्म आहे लोणावळ्याचा, कारण तेव्हा माझे आईचे आई बाबा तेव्हा लोणावळ्यात राहायचे म्हणून, पण बाकी मी पुण्याचाच आहे. आणि नाव कोणी ठेवलं असं मला नाही सांगता येणार, पण मे बी तेव्हा आनंद नाही असं सिनेमा वगैरे काही नाही, पण माझ्या धाकट्या भावाचं नाव आहे आदित्य, हुज डिरेक्टर आदित्य इंगळे. त्याच्यानंतर सगळ्यात धाकट्या भावाचं नाव आहे आलोक. सो आनंद आदित्य आलोक असं ते माझ्या नंतर कदाचित त्यांनी सुरुवात झाली असेल, पण तेव्हा त्यांना कळलं नसेल की माझं नाव आनंद ठेवण्यात फार काही त्यांनी साधलेलं नाहीये.
तुम्हाला भाऊ बहीण किती आहेत आणि आई बाबा काय करायचे?
मला 2 भाऊ सख्खे म्हणाल तर. आई माझी, आईचाही त्यावेळेला व्यवसाय होता, आणि बाबा तर माझे इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस आणि व्यंकटेश डायकास्टिंग नावाच्या कंपनीमध्ये तेव्हा मार्केटिंग मॅनेजर होते. आणि त्यानंतर माझ्या भाऊ वडिलांनी त्यांची डॉक्टरेट पूर्ण केली आणि आता माझे वडील पूर्ण वेळ शिकवतात, मार्केटिंगवरती काम करतात, लेखक सुद्धा, त्यांनी पुस्तकं पण त्यांची सध्या येतील. सो बेसिकली अकॅडमिक्समध्ये त्यांचं बऱ्यापैकी होतं आणि आई माझी व्यवसाय तर आमचा घरचा होताच. तेव्हा आई सॅनिटरी नॅपकिन्सचे बेसिक जे पॅड्स असतात ते आम्ही हॉस्पिटल्सना जेव्हा पुरवायचा त्याचा जो बेसिक असतो तो व्यवसाय आई करायची तेव्हा. त्यामुळे घरामध्ये लहानपणापासून आई बाबा दोघेही जण काम, आणि मला आठवते त्याप्रमाणे आम्ही साधारण 3-4 पर्यंत असू आम्ही आजीबरोबरच असायचो, बाबांच्या आईबरोबर. मला सख्खे 2 भाऊ, आदित्य इंगळे, आलोक इंगळे, एक डायरेक्टर आहे, एक कॅमेरामन आहे, आणि माझा सख्खा चुलत भाऊ म्हणजे मिलिंद इंगळे, गायक मिलिंद इंगळे जे आहेत, तो माझा सख्खा चुलत भाऊ. मोठी फॅमिली होती आमची. म्हणजे
पण सगळेच कलाकार दिसतात, म्हणजे एकही माणूस मला नाही वाटत की कोणत्याही क्षेत्रात कमी पडतोय ज्या क्षेत्रात ते काम करतायत, आणि दॅट्स अ वंडरफुल थिंग.
चालू आहे, चांगलं चालू आहे सध्या.
बरं, मला सांगा की लहानपणी तुमचं घर जे होतं ते कुठे होतं आणि ते कसं होतं?
लहानपणापासूनच मी बालगंधर्व रंगमंदिरच्या समोर मकरंद बंगला नावाचा होता, जोशी म्हणून आमचे बंगल्याचे ओनर होते, तर तिथे आम्ही राहायचो. 10-15 वर्षापूर्वी रिडेव्हलपमेंटला ती बिल्डिंग आल्यानंतर आम्ही तिकडनं इकडे कोथरूडमध्ये शिफ्ट झालो. आणि सगळ्यात मज्जा काय होती, आत्र्यांचा बंगला होता, म्हणजे जिकडे आता हॉटेल गंधर्व आहे, त्याच्या शेजारी घैसासांचा बंगला होता, त्याच्या शेजारी लोणकरांचा बंगला होता, मग अरबूज म्हणून होते त्यांचा, आमचा बंगला, आणि मागच्या साईडला गोखले म्हणून आहे त्यांचा बंगला. अशा 5-6 बंगल्यातली मुलं एकत्र तेव्हा आम्ही खेळायचो, मैदानी खेळ होते. संध्याकाळ झाली की डबा ऐसपाईस पासनं, लपाछपी पासनं, क्रिकेट पासनं, काय वाटेल ते गणपतीच्या दिवसामध्ये आम्ही त्यांच्या तिथे बाहेर आमच्याच घरासमोरनं मिरवणूक जायची. तेव्हा आम्ही सगळी मुलं आम्ही वडापावचा व्यवसाय करायचो, आणि आमच्या घराच्या समोर बरोबर नदी दिसायची, ओंकारेश्वर चं मंदिर, आणि तो मधला पूल, बालगंधर्व रंगमंदिरचा तो पूल आमच्या समोर बांधला गेला आहे. सो घरासमोर नदी आणि बालगंधर्व रंगमंदिर, की जिथे कदाचित खूप मोठमोठ्या नटांना मी तेव्हा नाटकातनं बघत आलो. म्हणजे एंटरटेनमेंट काय तर समोर नाट्यगृह झाले, जाऊन बसायचं आणि नाटकं बघायची. मे बी माझी नाटकाची आवड तिथे डेव्हलप झाली असावी.
आपली घरातली एखादी अशी जागा असते, कोपरा असतो जो खूप फेवरेट असतो, मग तो पेपर वाचायचा असेल किंवा मग तो असा रुसून बसून फुगायचा असेल, तुमचा घरातला फेवरेट कॉर्नर कुठला होता?
बसायची एक जागा होती खाली कट्ट्यावरची, म्हणजे तेव्हा मुलं मुलं सगळी तिकडे जमायची त्या पायऱ्यांवर, तो एक त्या घरातला होता. पण इकडे घर बदलल्यानंतर आता मी राहतो सिटी प्राईड कोथरूडच्या मागे, पण आमचं आता तेही नवीन घर जे आहे ते ती पण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आली. कोथरूडमध्ये कर्वेनगरला ताथेवडी उद्यान आहे त्याला लागून जी सोसायटी आहे तिथे मी राहतो. तिथे मोठी गच्ची होती आमच्या घराची, तिथे बाहेर आम्ही हँगिंग चेअर लावली होती. सो तो एक माझा अतिशय लाडका कॉर्नर आहे, की जिकडे लांब पर्यंत फक्त ती बाग दिसते, ताथेवडी उद्यान आहे, समोर बिल्डिंग नाहीत, वारा येतो छान, पावसाच्या वेळेला तर अप्रतिमच वाटतं. तर तिथे बसून विचार करायला, बेसिकली वाचायला.
आणि मला सांगा की लहानपणी तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी आईचा ओरडा खावा लागला होता?
कोणत्या गोष्टीवर ओरडा मिळाला नव्हता ते सांगू का? कारण तीच छोटी गोष्ट आहे एखाद दुसरी, बाकी सगळ्या गोष्टींवर ना, म्हणजे ते जर मी सांगायचं ठरवलं तर हा कार्यक्रम संपेल. अभ्यासावरनं खाल्लेली आहे, वाटेल तसं वागण्यावरनं खाल्लेली आहेत, खाली खेळत राहण्यावरनं खाल्लेली आहेत, उशिरापर्यंत झोपून राहणे, तसं माझ्या आई वडिलांनी मला खरं तर कधीही हात लावला नाही आमच्या तिन्ही भावांना. एकदाच मला आठवतंय लहानपणी माझ्या वडिलांनी मला सणसणीत मुस्काळीत मारली होती. त्याचं कारणही तसंच होतं. दोन हे वेळेला माझा धाकटा भाऊ आदित्य आणि सगळ्यात धाकटा भाऊ आलोक, तर तेव्हा ना आलोकला त्या कन्व्हर्जन फिट्स असतात ना तशा त्यावेळेला यायच्या, आणि त्याला तसं आल्यानंतर मी त्याचं तोंड धरून ठेवलं होतं का त्याला मारलं असं काहीतरी झालं, तेव्हा ते घाबरून आम्ही सगळेजण झालो. आणि तेव्हा बाबांनी मला एक मारलेली आठवते तेव्हा एकदा. आणि दुसरं म्हणजे आदित्यकडे लक्ष दे असं मला आईने सांगितलं, तेव्हा आदित्य अगदी लहान होता, ताना होता मला वाटतं, आणि मी शेजारी बसलो होतो काहीतरी करत, आय डोंट नो. आणि तेव्हा आई काहीतरी करायला गेली आणि तो खूप लहान मुलं हातवारे करतात ना, तर मला असं वाटलं की हा फार हातवारे करतोय, म्हणून तो घरातला पाटा वरवंटा असतो ना त्यापैकी पाटा जो होता तो मी उचलून त्याच्या छातीवर ठेवून दिला होता आणि तो गुद मारायला लागला. सो तेव्हा एक मला चांगला धपाटा खाल्लेला आठवतोय.
तुमची शाळा कुठली होती आणि मग शाळेत जायला तुम्हाला वेळ व्हायचा का? तुम्ही कसं जायचा शाळेत?
शाळेत जायला वेळ व्हायचं म्हणजे शाळा भयंकर आवडायची असं, कारण 5 मिनिटाच्या अंतरावर चालत शाळा होती आणि सगळा वांडपणा, सगळे मित्र सगळे शाळेतच होते ना. एकतर काय होतं, इंटरवल म्हणजे ज्याला आपण रेसेस म्हणतो, आम्ही घरीच जेवायला यायचो, 45 मिनिटाची सुट्टी असायची, 4 मिनिटात चालत चालत घरी आलं, मस्त जेवलं आणि परत शाळेत गेलं, इतकं सोपं होतं. त्याच्यानंतर मग इतकं असून सुद्धा आम्ही सायकलनी शाळेत जायला सुरुवात केली, कारण सगळेजण सायकलनी येतात. आमच्या सरांना किंवा टीचरना ही जी मुलं एकांतात ए वगैरे म्हणतात ना, तो मास्तर वगैरे, असं आम्ही कधीही म्हणालो नाही. कितीही मारामारी होते काही, पण ओ बाई आणि आहो सर. म्हणजे मी मॉडर्न हायस्कूलमध्ये होतो आणि तिथे आम्हाला कशावरनं शिक्षा झाली नसेल, मी तर सरांच्या नावाने खोट्या चिठ्ठ्या लिहिणे, त्या वर्गावर्गामध्ये फिरवणे. तेव्हा मला अगदी आठवतंय वर्ल्ड कप होता, वर्ल्ड कप स्विंगर त्याचा होता आणि तेव्हा त्याचे ते असे बॉल छापून आले होते बघा, आणि त्याच्या मागे कॅलेंडर होतं, असा गोल बॉल आणि त्याच्या मागे कॅलेंडर छापील, तर ते आमच्या बंगल्याच्या मागे त्याचं गोडाऊन होतं त्या बॉल्सचं, तर ते आम्ही तिथनं मी चोरले, ते शाळेमध्ये घेऊन गेलो आणि शाळेमध्ये वरच्या मजल्यावरनं उभं राहून मी ते मधल्या सुट्टीत खाली टाकायचो. म्हणजे ते सगळे कागद असे 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 खाली यायचे आणि मग खाली मुलं हॅ करत ते गोळा, मला फार आवडायचं की आपण टाकतो आणि खाली मुलं गोळा करतायत. आणि एक दिवस मी केलं आणि वळलो आणि फाडकन मुस्काटात बसली, तेव्हा आमचे सर शेजारी उभे होते, त्यांनी जो चोपत चोपत मला वरच्या मजल्यावरनं खाली आणला होता, त्यांना कळायचं नाही रोज काय गडबड होती इथे. जनगण म्हणा आमच्यावाला म्हणायचं असायचं, किंवा या कुणीनं तुषार हार दबला ते म्हणायचं असायचं, किंवा भारत माझा देश आहे हे सगळं म्हणायची करेक्ट. तर ते जे माईकवर ना म्हणणारी मुलं असते त्याच्यात आम्ही होतो, तर तिथल्या किती गोष्टी मी शाळेतल्या चोरल्या असतील, म्हणजे ती टेप चोरली बरं त्याचा काय उपयोग होता ते काही माहीत नाही, काही नाही शाळेचं आहे ना घरी घेऊन जायचं हे काय होतं हे मला अजूनही कळत नाहीये.
93.5 रेड एफएम बज्जा दे रहा है. Action! Got it!